भाग 36 ख्रिस्ताना शरीर 1 करिंथ 12:12-13 आणि इफिसकरास पत्र 4:11-16 1 पेत्र 4:10 आपला शरीरना प्रत्येक भाग ह्यासना प्रत्येकांना वेगवेगळा काम असत. उदाहरणार्थ डोळा दाखवण्यासाठी, कान ऐकण्यासाठी, तोंड बोलण्यासाठी आपला शरीरनं प्रत्येक अवयव ज्यांना त्यांना काम करस. जर एखादा अवयवला जर लागना तर सगळा शरीर आजारी पड आणि त्याला वेदना होत. परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काम असत. उदाहरण, दुसऱ्याला आपण मदत केली पाहिजे. एखाद्या कुटुंबाला अडचण पडली तर त्याला मदत केली पाहिजे, त्यासनीसाठी प्रार्थना करायला पाहिजे, त्यासनी गरज भागवायला पाहिजे. हाय येशू ख्रिस्तनं शरीर आख, येशू ख्रिस्त आख, जसं मी तुम्ही गरज पूर्व तुम्हाला मदत कर तसेच तुम मंडळीमा एक शरीर व्हा आणि एकमेकसनी सेवा करा.